ನಮಃ. ಧನ್ಯ ಧನ್ಯ ತೇಜೀ ಜನ ದೇಶಿವ ಭಜನೀ ಪರಾಯಣ ಸದಾ ಶಿವಲೀಲಾಮೃತ ಶ್ರವಣ ಅರ್ಚನ ಸದಾ ಶಿವಾಸೇ ಸೂತ ಮಣೇ ಶೌನಕಾದಿಕಾನ್ ಪ್ರತಿ ದೇ ರುದ್ರಾಕ್ಷ ಧಾರಣ ಭಸ್ಮ ಚರ್ಚಿತಿ ತ್ಯಾಂಚಾ ಪುಣ್ಯಾಸ ನಾಹಿ ಮಿತಿ ಪ್ರೀ ಜಗತಿ ತೇಚಿ ಧನ್ಯ ಜೋ ಸಹಸ್ರ ರುದ್ರಾಕ್ಷ ಕರಿಧಾರಣ ತ್ಯಾಸಿ ಬಂಡಿತಿ ಶಕ್ರಾದಿ ಸುರಗಣ ತೋ ಶಂಕರ ಚೀತ್ಯಾತೆ ದರ್ಶನ ಧೇತಾ ಕರತಿ ಜೀವ ಬಹು ಅಥವಾ ಷೋಡಶ ಷೋಡಶ ದಂಡಿದಾಣ ಬಾಂಧಾವೇ ರುದ್ರಾಕ್ಷ ಸುಲಕ್ಷಣ ಶಿಖೇ ಮಾಜಿ ಏಕ ಬಾಂಧಾವ ಪೂರ್ಣ ಶಿವಸ್ವರೂಪ ಮಣವುನಿ ತ್ಯಾವರೋ ನೀ ಕರಿತ ಸ್ನಾನ ತರಿ ತ್ರಿವೇಣಿ ಸ್ನಾನ ಕೇರ ಸಮಾನ ಅಸೋ ದ್ವಾದಶ ದ್ವಾದಶ ಮನಗಟಿ ಪೂರ್ಣ ರುದ್ರಾಕ್ಷ ಬಾಂಧಿಜೆ ಆದರೆ ಕಂಠಿ ಬಾಂಧಾವೇ ಬತ್ತಿಸ ಮಸ್ತಕ ಭೋವತಿ ಚೋವೀಸ ಸಹ ಸಹ ಕರ್ಣಿ ಪುಣ್ಯ ವಿಶೇಷ ಬಾಂಧಿತ ನಿರ್ದೋಷ ಸರ್ವದಾ ಅಷ್ಟೋತ್ತರ ಶತಮಾನ ಸರ್ವದಾ ಸಾವಿ ಗಣ ಏಕಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಗಳ ಪೂಜಿತ ಭಾಗ್ಯ ವಿಶೇಷ ಪಂಚಮುಖ ಷಣ್ಮುಖ ಅಷ್ಟಮುಖ ಚತುರ್ದಶ ಮುಖ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕಾರಕ ಸಕಳ ಮಂತ್ರ ಸುಫಳ ದೇಖ ರುದ್ರಾಕ್ಷ ಜಪ ನಿತ್ಯ ಕರಿತ ನಿತ್ಯ ರುದ್ರಾಕ್ಷ ಪೂಜನ ತರಿಕೇಲೆ ಜಾಣಿದೆ ಶಿವಾರ್ಚನ ರುದ್ರಾಕ್ಷ ಮಹಿಮಾ ಪರಮ ಪಾವನ ಇತಿಹಾಸ ಐಕಾಯೇ ವಿಷಯಿ ಕಾಶ್ಮೀರ ದೇಶೀಂತ ನೃಪ ಪಾವನ ನಾಮಾಭಿಧಾನ ಭದ್ರಸೇನ ವಿವೇಕ ಸಂಪನ್ನ ಪ್ರಧಾನ ಪರಮ ಚತುರ ಪಂಡಿತ ಪ್ರಜಾದಾಯಾದ ಭುಸುರ ಧನ್ಯ ಮಣತಿ ತೋಚಿ ರಾಜೇಶ್ವರ ಲಾತನ ಘೇ ನ್ಯಾಯಕರಿ ಸಾಚಾರ ಅಮಾತ್ಯ ಥೋರ ತೋಚಿ ಪೈ ಸುಂದರ ಪತಿವ್ರತ ಮೃದುಭಾಷಿಣಿ ಪೂರ್ವದತ್ತೆ ಐಸಿ ಲಾಧಿದೆ ಕಾಮಿನಿ ಸೂತ ಸಭಾಗ್ಯ ವಿದ್ವಾನ ಗುಣಿ ವಿಶೇಷ ಸುಕೃತೆ ಪಾವಿದೆ ಗುರುಕೃಪಾವಂತ ಸರ್ವಜ್ಞ ಥೋರ ಶಿಷ್ಯ ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ಗುರುಭಕ್ತ ಉದಾರ ವಕ್ತ ಕ್ಷಮಾಶೀಲ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞ ಸುರಸಫಾರ ವಿಶೇಷ ಸುಕೃತೆ ಲಾಹಿಜೆ ಶ್ರೋತಾ ಸಪ್ರೇಮ ಚತುರ ಸಾವಧಾನ ಯಜಮಾನ ಸಾಕ್ಷೇಪಿ ಉದಾರ ಪೂರ್ಣ ಕಾಯ ಆರೋಗ್ಯ ಸುಂದರ ಕುಲಿನ ಪೂರ್ವ ಸುಕೃತೆ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯ ಅಸೋತೋ ಭದ್ರಸೇನಾಣಿ ಪ್ರಧಾನ ಬಹುತ ಕರಿತಾ ಅನುಷ್ಠಾನ ದೋಘಾಸಿ ಧಾಲೆ ನಂದನ ಶಿವಭಕ್ತ ಉಪದತಾಕಿ ರಾಜಪುತ್ರ ನಾಮ ಸುಧರ್ಮ ಪ್ರಧಾನಾತ್ಮಜ ತಾರಕ ನಾಮ ದೋಘೇ ಶಿವಭಕ್ತ ನಿಸ್ಸಿಮ ಸಾವಧಾನ ಶಿವ ಧ್ಯಾನಿ ಬಾಳೆ ಹೋವುನಿ ಸದಾ ಪ್ರೇಮಳ ಅನುರಾಗ ಚಿತ್ತಿ ವೈರಾಗ್ಯ ಶಿಳ ಲೌಕಿಕ ಸಂಗೆ ಧ್ರುವ ಮಂಗಳ ತ್ಯಾಂಚಿ ಸಂಗತಿ ನಾ ಬಡೇತ್ಯಾ ಪಂಚವರ್ಷಿ ದೋಘೇ ಕುಮರ ಲೇವವಿಧಿ ವಸ್ತ್ರೇ ಅಲಂಕಾರ ಗಜಮುಕ್ತ ಮಾಳ ಮನೋಹರ ನಾನಾ ಪ್ರಕಾರೇ ಲೇವವಿಧಿ ತವತೆ ಬಾಳ ದೋಘೇ ಜಣ ಸರ್ವಾಲಂಕಾರ ಉಪಾಧಿ ಟಾಕುನ ಕರಿತಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಧಾರಣ ಭಸ್ಮ ಚರ್ಚಿತಿ ಸರ್ವಾಂಗಿ ಆವಡೆ ಸರ್ವದಾ ಏಕಾಂತ ಶ್ರವಣ ಕರಿತಿ ಶಿವಲೀಲಾಮೃತ ಬೋಲತಿ ಶಿವನಾಮಾವಳಿ ಸತ್ಯ ಪಾಹಣೆ ಶಿವ ಪೂಜಾ ಸರ್ವದಾ ಆಶ್ಚರ್ಯ ಕರಿತಿ ರಾವ ಪ್ರಧಾನ ಯಾಸಿಕಾನಾವಳಿ ವಸ್ತ್ರಭೂಷಣ ಕರಿತಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಭಸ್ಮಧಾರಣ ಸದಾ ಸ್ಮರಣ ಶಿವಾಸೇ ವಿಭೂತಿ ಪುಸೋನಿ ರುದ್ರಾಕ್ಷ ಕಾಡಿತಿ ಮಾಗುತಿ ವಸ್ತ್ರೇ ಭೂಷಣೇ ನೇವವಿತಿ ತೇ ಸವೇಚಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಸಿ ಅರ್ಪಿತಿ ಹೇತಿ ಮಾಗುತಿ ಶಿವ ದೀಕ್ಷಾ शिक्षा करिता बहुत परितेन सांडिति आपुने व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे कायाता तो उगवला सुकृत मित्र घराची आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता विकाळ ज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुनिया जनमे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्ये चिराहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मगवासले रावणादिक विरंचीत दटावुनी क्षणमात्रे प्रतिसृष्टि केली विश्वामित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईन ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोललो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर जाता नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घराती आणिती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करिती शिवाते नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करिती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राज विलास अणुमात्र गजबाजियानी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करिती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मगते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीची जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेते त्या ग्रामींचा तोची भूप पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होवोनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्न पर्यंक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गजघरी बहुवत दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिसे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान जिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य एती घरा वेश्यासुनी पतिव्रता नेमी राजो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नभे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्षत्री दळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवित कोटिलिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करुन त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करि शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतते शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पाकला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गींची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नभे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होवोनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मिण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे हुनागळे तेजवर्णिने नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग घेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठिण व्रत माझे येरीने अवश्य म्हणोन ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करिता शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेत लागला अग्नी जन धावो लागले चहुकडोन एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला ऊठ लव करी एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तैशा माजी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वन प्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रतीते धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध जाहले सौदागर बोले वचन निमाता आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग श्री चरण चेतविला आकाश पंथी जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाचा अतिला घवी उमारंग तो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणवून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळ झुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकला तयाचे श्री नीलकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणिवर दशभुजा मिरवती वरते वरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेची झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुन विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालिली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधिव्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धि कैची ते थे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेठींचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वींचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्ये करुन सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करितील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लाभितील बहुतांस उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुकेनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र म्हास परम प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमनी करुन स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हाची ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासै ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राची 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आज पासोनी सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीची मूर्छा येऊन पडियेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठा न सोडी धीर ऐक ऐक सांग तो विचार जै पंचभूते नभती समग्र शशी मित्र नभते तै नवता माया मय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनि माया सत्य तेथोनी जाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टिकर्ता गृहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वस्थित्यंत कर्विता विधीत म्हणे सृष्टिरची पूर्ण येरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुन चारी वेद उपदेशिले सहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्यज्ञान भुवनत्रयी असेन बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरिती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रदायी ऋषिपासोन भूतळियाला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गींचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण तिथी म्हणोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधिलागी पुसोन अभक्तिकृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्ष्मण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जावोनी यमपुरीस महानरकी पडले सदा यमसांगे दूता प्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जातणी करा शिवथोर विष्णुलहान हरिविशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागुन आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे या करिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यु दूरी होय साच अथवा शतघट स्थापुन दिव्य वृक्षांते पल्लवाणुन रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र वर्तने पूर्ण क्षोणिपाळा करी सप्त दिन राये धरिले गृहचरण सद्गद होवोनी बोलत सकल ऋषि रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यु भय शोक गुरु रक्षी त्या पासुनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझसवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आकाची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले परदाराणी परधन ज्यासवमना हुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रो निस्थापिले स्वर्धुनी ते सलिल भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्र घोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यान्याला चंडांश मृत्यु समय येता धरणीच बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्ठित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेतनाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावधान केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदुर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिखे तो मद घेऊनी जात सत चौघे पुरुष धावोनी आले तद्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दूजी नसे ते जे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मद सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्र मुखींचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांची घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्रियाले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे ಶಿವನಾಮ ಗರ್ಜತ ತೈ ವೇಳೆ ದೇವ ಸುಮನೆ ವರ್ಷತಿ. ಅನೇಕ ವಾದ್ಯಾಂಚೆ ಗಜರ ಡಂಕಾ ಗರ್ಜೆ ಅವಘ್ಯಾ ಕಥೋರ ಮುಖದ್ವಯಾಚಿ ಮಹಾಸುಸ್ವರ ಮೃದಂಗ ವಾದ್ಯ ಗರ್ಜತಿ. ಅನೇಕ ವಾದ್ಯಾಂಚೆ ಗಜರ ಶಿವಲೀಲಾ ಗಾತಿ ಅಪಾರ ಶೃಂಗೆ ಭೃಂಗೆ ಕಾಹಾಳ ಥೋರ ಸನಯ ಅಪಾರ ವಾದತಿ. ಚಂದ್ರಾನನ ಧಡಕತಿ ಭೇರಿ ನಾದನ ಮಾಯೆ ನಭೋದರಿ ಅತೋ ಭದ್ರಸೇನ ಯಾವರಿ ವಿಧಿಯುಕ್ತ ಹೋಮ ಕರೀತಸೆ ಷಡ್ರಸ ಅನ್ನೆ ಶೋಭಿವಂತ ಅಲಂಕಾರ ದಿವ್ಯ ವಸ್ತ್ರೇ ದೇತ ಅಮೋಲಿಕ ವಸ್ತು ಅದ್ಭುತ ಆಣೋನಿ ಅರ್ಪಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಸಿ. ದಕ್ಷಿಣೇಲಾಗಿ ಭಾಂಡಾರೆ ಮುಕ್ತ ಕೇಲಿ ರಾಜೇಂದ್ರೇ ಮಣೆ ಆವಡೆ ತಿತುಕೆ ಭರ ಏಕಸರೆ ಮಾಗೆ ಪುಢೆ ಪಾಹೂನಕ ಸರ್ವಯಾಚಕ ಕೇಲೆ ತೃಪ್ತ ಪುರೆ ಪುರೆ ಹೇಚಿ ಐಕಿಲಿ ಮಾತ ಧನಭಾರ ಧಾಲಾ ಬಹುತ ಮಣೋನಿ ಸಾಂಡಿ ತೀಠಾಯಿ ಠಾಯಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ದೇತಿ ಮಂತ್ರಾಕ್ಷತ ವಿಜಯ ಕಲ್ಯಾಣ ಹೋ ತುಝಿಯಾ ಸುತ ಐಸಾ ಅತಿ ಆನಂದ ಹೋತ ಸತಾ ತೋ ಅದ್ಭುತ ವರ್ತನೆ ವಸಂತ ಏತ ಸುಗಂಧವನಿ ಕಿ ಕಾಶಿ ಕ್ಷೇತ್ರಾವರಿ ಸ್ವರ್ಧುನಿ ಕಿ ಶ್ವೇತೋತ್ಪಲೆ ಮೃಡಾನಿ ರಮಣಲಿಂಗರ್ಚಿದೆ ಕಿ ನಿದೈವಾಸ ಸಾಪಡೆ ಚಿಂತಾಮಣಿ ಶುಧಿತಾ ಪುಢೆ ಕ್ಷಿರಾಭಿಯೆ ಧಾವುನಿ ತೈಸಾ ಕಮಲೋದ್ಭವ ನಂದನ ತೇಕ್ಷಣೀ ನಾರದ ಮುನಿ ಪಾತಳ ವಾಲ್ಮೀಕ ಸತ್ಯವತಿ ನಂದನ ಔತ್ತಾನ ಪಾದಿ ಕಯಾಧೂ ಹೃದಯ ರತ್ನ ಶಿಷ್ಯ ಹೇ ಜಾತೆ ತ್ರಿಭುವನಿ ಜಾಣ ವಂದ್ಯದೇಕಾ ಸರ್ವಾತೆ ತೋ ಚತುಷ್ಟಿ ಕಲಾ ಪ್ರವೀಣ ನಿರ್ಮಳ ಜಾತಿ ಚತುರ್ದಶ ವಿದ್ಯಾ ಕರತಲಾಮಳ ಜಾತಿ ಸ್ವರೂಪ ಪಹತಾ ಕೇವಳ ನಾರಾಯಣ ದುಸರಾಕಿ ಹೇ ಕಮಲ ಭವಾಂಡ ಮೋಡೋನಿ ಪುನಃ ಸೃಷ್ಟಿಕರಣಾರ ಮಾಗುತೇನಿ ಅನ್ಯಾಯ ವಿಲೋಕಿತ ನಯನಿ ದಂಡೆ ತಾಡಿಲ ಶಕ್ರಾಧಿಕ ತೋ ನಾರದ ದೇಖೋ ನಿಚೇತ ಕ್ಷಣಿ ಕುಂಡಾತು ನಿ ಮೂರ್ತಿಮಂತ ನಿಘೇ ಅಗ್ನಿ ದಕ್ಷಿಣಾಗ್ನಿ ಗಾರ್ಹಪತ್ಯ ಆಹವನಿ ಉಭೇ ಠಾಕಲೆ ದೇಖತ ಪರಾಶರಾದಿ ಸಕಳ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಧಾನ ಸಹಿತ ಭದ್ರಸೇನ ಧಾವೋನಿ ಧರಿತಿ ಚರಣ ಬ್ರಹ್ಮಾನಂದೇ ಉಚಂಬಳಲೆ ದಿವ್ಯ ಗಂಧ ದಿವ್ಯ ಸುಮನಿ ಷೋಡಶೋಪಚಾರಿ ಪೂಜಿಲ ನಾರದ ಮುನಿ ರಾವ ಉಭಾ ಠಾಕೆ ಕರಜೋಡೋನಿ ಗಣೇಶ್ವಾಮಿ ಅತೀಂದ್ರಿಯ ದ್ರಷ್ಟಾತು ತ್ರಿಭುವನಿ ಗಮನ ತುಸೇ ಸರ್ವ ಕಾಹಿ ದೇಖಿನಿ ತಾಂಗಾ ಪೂರ್ವ ನಾರದ ಮಣೆ ಮಾರ್ಗಿ ಏತಾ ಶಿವ ದೂತ ಚೌಘೇ ದೇಖಿಲೆ ದಶಭುಜ ಪಂಚವದನ ತಿಹಿ ಮೃತ್ಯು ನೀಲಾ ಬಾಂಧೋನ ತುಜಾ ಪುತ್ರ ತೇ ಚುಕಲೆ ಮರಣ ರುದ್ರಾನುಷ್ಠಾನೆ ಧನ್ಯಕೇನೆ ತವ ಪುತ್ರ ರಕ್ಷಣಾರ್ಥತೆ ವೀಣ ಶಿವೇ ವೀರಭದ್ರ ಮುಖ್ಯ ಪಾಠ ವಿಲ ಮದ ದೇಖತ ಮೃತ್ಯು ಚ ಪುಸುಲಾಗಲ ಶಿವಸುತ ಐಕಾತೆ ತೂ ಕೋಣಾಚ ಆಜ್ಞೆ ಕರುಣ ಆಣಿತ ಹೋತಾಸಿ ಭದ್ರಸೇನ ನಂದನ ತ್ಯಾಸಧಾ ಸಹಸ್ರ ವರ್ಷೇ ಪೂರ್ಣ ಆಯುಷ್ಯಸೆ ನಿಶ್ಚಯ ತೋ ಸಾರ್ವಭೌಮ ಹೋಯೀಲ ತತ್ವತ ರುದ್ರ ಮಹಿಮಾ ತುಜ ಠಾವೂಕ ಸತ ಶಿವಮರ್ಯಾದಾ ಉಲ್ಲಂಘುನಿ ತತ್ವತ ಕೈಸಾ ಆಣಿತ ಹೋತಾಸೀ.